नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील, मिहिर कोटेचा, अविनाश जाधव, तानाजी सावंत, विनोद अग्रवाल यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. धनंजय मुंडे, संतोष बांगर, वैभव नाईक, सुभाष देशमुख, पराग अळवणी, समीर भुजबळ, आदित्य ठाकरे, राजन विचारे, किरण लहामटे, संग्राम जगताप, राजेंद्र पिपाडा, राणी लंके, शिवाजी कर्डिले, चित्रलेखा पाटील यांनीही आज आपापली नामनिर्देशन पत्र दाखल केली. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने आज 6,798 कोटी रुपये खर्चाच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. ईशान्य भारत तसंच सीमावर्ती भागांची दळणवळण मजबूत करणं, मालगाड्यांसोबत प्रवासी रेल्वेगाड्यांचे प्रवासही सुलभ करणं हा या प्रकल्पामागचा उद्देश असल्याची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत दिली. अंतराळ क्षेत्राला समर्पित 1,000 कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 अंकांनी घसरला आणि 80,065 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36 अंकांनी घसरला आणि 24,399 अंकांवर बंद झाला. अल्बानियात तिराना इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजीत रामचंद्र मोरे या कुस्तीगीरानं कांस्य पदक पटकावलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.